आधी माईच नवलाई, काय सांगू आधी माईच नवलाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। पुत्री पार्वतीची कन्या आहे ती, पांढऱ्या नंदीवर स्वार होती। शैलपुत्री पार्वतीची कन्या आहे ती, पांढऱ्या नंदीवर स्वार होती। साजूक तुपाचा निवद आवडीन खाई, साजूक तुपाचा निवद आवडीन खाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। प्रतीक ब्रह्मचारिणी शिवाला मिळवील जपात पाणी। पार्वतीच प्रतीक ब्रह्मचारिणी शिवाला मिळवील जपात पाणी। लाल रंग शंभूला पुष्प कमळवाई, लाल रंग शंभूला पुष्प कमळवाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। भुजा उतार चंद्र घंटा देवी, वाघावरती स्वार कपाळी चंद्र कूर लावी। दश भुजा उतार चंद्र घंटा देवी, वाघावरती स्वार कपाळी चंद्र कूर लावी। मनोभावे शरण जाता दुःख दूर होई, मनोभावे शरण जाता दुःख दूर होई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। जग निर्माण केले मालपुवा देऊन आईला खुश केले। तिच्या दिव्य हास्याने जग निर्माण केले मालपुवा देऊन आईला खुश केले। कुष्मंडा देवी भक्ताला सुख दे, कुष्मंडा देवी भक्ताला सुख दे। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। जननी भगवान कार्तिक मांडीवर घेऊन, त्रिनयनी आई मातृत्वाची जननी भ भगवान कार्तिक मांडी वर घेऊनी स्कंद माता म्हणता मन भारावून जाई, स्कंद माता म्हणता मन भारावून जाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई, दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। सुटती दुःखाची आडी तात्याईनी आईचा रंग राखाडी, जिच्या साह्याने सुटती दुःखाची आडी तात्याईनी आईचा रंग राखाडी। त्रिशूळ तलवार हातात घे, त्रिशूळ तलवार हातात घे। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई, दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। महाकालीने भक्त रक्षिले, शुंभनी शुंभ आई न मारले, काल रात्री महाकालीने भक्त रक्षिले। आवडीन भक्त गुळाचा भोग दे, आवडीने भक्त गुळाचा भोग दे। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई, दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। हत्तीवरती स्वार देवी महागौरी, मोरे हिरव्या रंगाची आवड तिला भारी। हत्तीवरती स्वार देवी महागौरी, मोरे हिरव्या रंगाची आवड तिला भारी। तिच्या पावन चरणामध्ये पुण्य प्राप्त होई, तिच्या पावन चरणामध्ये पुण्य प्राप्त होई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई, दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। कमळावर विराज देवी सिद्धिदात्री तुझ त्रिखंडात राज, रूप दुर्गेचे कमळावर विराज देवी सिद्धिदात्री तुझ त्रिखंडात राज। साधकाच्या सिद्धीला साध्य करून दे, साधकाच्या सिद्धीला साध्य करून दे। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई, दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। लक्ष्मी आहे कोल्हापूर, दुसरे पीठ जगदंबा आहे तुळजापूर। पहिले पेट महालक्ष्मी आहे कोल्हापूर, दुसरे पेट जगदंबा आहे तुळजापूर। करता नवस नवसाला पावन होई, करता नवस नवसाला पावन होई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। माहूर गडावर अर्ध पीठ सप्त श्रृंगी आईचा डोंगर। तिसर पीठ रेणुका माहूर गडावर अर्ध पीठ सप्त श्रृंगी आईचा डोंगर। ब्रह्म विष्णू महेश तुझे गुण गाई, ब्रह्म विष्णू महेश तुझे गुण गाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। काय सांगू आधी मायेची नवलाई, काय सांगू आधी मायेची नवलाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई। दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई।
नाथ पंत आहे शक्तिशाली महान, सुरुवात झाली आला महादेव आणि दत्तगुरुच्या आज्ञेनं। कविनारायणाचा उद्धार मच्छिंद्रनाथ जाण, आपल्या मीन बाळाला देई नाथ पंताचे गुप्त ज्ञान।
मयुरा
माळा कान
काना मंदी सोन्याचा जुबाजू लग काना मंदी सोन्याचा जुबाजू लग शोभून दिसतया अम्मा बाईला शश राजाच गिंदन फुल शोभून दिसतया अम्मा बाईला शश राजाच गिंदन फुल अंबाबाईला तेजस्वी रूप चमकेदाई दिशाला ओ हळदी कुंकवाचा मान अंबाबाईला तेजस्वी रूप चमकेदाई दिशाला हिर्या मोत्याचा साजलेली गे हिर्या मोत्याचा साजलेली गे त्रिखंड तिला तालवर तिटुल खंड तिला तालवर तिटुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल आहे ही करणी आई न मग ग्रहण केले अन्न पाणी धर्मराज अर्जुनाची आहे ही करणी आई न ग्रहण केलं मग अन्न पाणी आस पुरली ग चिंता मिटली ग आस पुरली ग चिंता मिटली ग आनंदू न गेली माई मन झालं खुल आनंदू न गेली माई मन झालं खुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल घाटात आदिशक्ती माया उभी थाटात मांडूनी ठाण डोंगर घाटात आदिशक्ती माया उभी थाटात सचिन संग्राम गात रोहन चरणावर तुझ्या वाहिली फुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल कुंका चाटिळा कवड्याच्या माळा कुंका चाटिळा कवड्याच्या माळा कान मंदी सोन्याचा जुबाजू लग कान मंदी सोन्याचा जुबाजू लग शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल शोभून दिसतया अंबाबाईला शश राजाच गिंदन फुल
माझी आई काळेश्वरी मांढरगावची परी माझी आई काळेश्वरी पौष पौर्णिमेला मांढरला जाईना लाडाची काळूबाई डोळ्यात पाहिलं मेला मांढरला जाईन लाडाची काळूबाई डोळ्यात पाहिलं नाम घेता धावून येते या घरी नाम घेता धावून येते या घरी मांढरगावची परीन माझी आई काळेश्वरी मांढरगावची परी माझी आई काळेश्वरी दगड सजीव झाले त्याच नाव पुढे चेड गोट पावले नाथाच्या मंत्रान दगड सजीव झाले त्याच नाव पुढे चेड गोट पावले विश्वास माझाई तुझ्या नामावरी विश्वास माझाई तुझ्या नामावरी मांढरगावची परीन माझी आई काळेश्वरी मांढरगावची परी माझी आई काळेश्वरी समाज गण गोत तू समाज सार जीवन जग तो काळ तुझ्या नावावर तू समाज गण गोत तू समाज सार जीवन जग तो काळ तुझ्या नावावर सोनू बाळ पुजतो या मन मंदिरी रोहन जीवनाचा भार मनोवंतीवरी मांढरगावची परीन माझी आई काळेश्वरी मांढरगावची परी माझी आई काळेश्वरी मांढरगावची परीन माझी आई काळेश्वरी
आदमापुराला गेल्यावर मला घडले पंढरपूर 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 उद्धाराच्या वाटा हे मयाळू लई दयाळू हात ठेविला शिरावर आहे मायाळू लय दयाळू हात ठेवला शिरावर आदमापुराला गेल्यावर न मला घडले 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 Thank you.